मॉर्निंग नंबर वन सोमवार से शनिवार सुबह 7 से 11।
मुझे आज भी याद है, दिवाली का वो टाइम था और हम सब शॉपिंग गए थे और मेरे डैड के पास ज्यादा पैसे नहीं थे और उन्होंने खुद कपड़े नहीं खरीदे थे पर मुझे कपड़े दिलाए थे। सुबह इट्स 93.5 रेड एफएम मॉर्निंग नंबर वन पे आप हैं कबीर के साथ। यही होते हैं माँ बाप जो इतने सैक्रिफाइसेस करते हैं ताकि हम खुश रह सके, जो हमारा बचपन से लेकर हमारी जिंदगी मतलब चलती रहे जब तक वो हैं तब तक हमारा साथ देते हैं, पर जब हमारा टाइम आता है उनका साथ देने का तब हम पीछे कैसे हट जाते हैं। ये कहानी है मिस्टर सुनावने की, जो कि 77 ईयर्स ओल्ड हैं, बिब्बेवाड़ी में रहते हैं और इनके बेटे और बहू इनको बहुत ज़्यादा टॉर्चर करते हैं। जब ने मिस्टर सुनावने को कांटेक्ट करने की कोशिश करी तो पहले तो उन्होंने फ़ोन ही नहीं उठाया। फाइनली जब फ़ोन उठाया तो उन्होंने कहा कि मैं अभी थोड़ी देर में बात करता हूँ, घर में कोई है। अपने ही घर में डर डर के रहना, ये कहाँ की जाती है, ये कैसी जिंदगी है जो एक बेटा अपने बाप को दे रहा है। मिस्टर सुनावने ऑन द शो ऑन मॉर्निंग नंबर वन। अंकल आपका नाम क्या है?
रामचंद्र दौलतराव सोनावने।
तो अंकल एग्जैक्टली होता क्या आपके साथ, बताएंगे थोड़ा?
ट्रैवलिंग प्रॉब्लम, मुझे वक्त सुनवाई चाहता है, करती उल्टी पलटी बोलती आमच्या मुलींना जावांना मुलींना फोन वरशिवाय देती, फोन वरती वरती वाईट वाईट शब्द बोलती की खेळला आहे तू, कुत्रा आहे। मिसेस जाऊन नऊला गेल्या त्या माझ्या झाली, त्यानंतर मग 1 वर्ष फक्त जेवायला जातो, त्यानंतर 11-14 महिन्यांचा मग ते बंद जेवण केली, डबा मागवतो आणि इथे घरी आणून जेवतो।
अंकल आपकी बेटिया कुछ नहीं बोलती, वो कुछ नहीं कहती?
मिसेस हॉस्पिटलमध्ये असताना मुली आहे का, मी हॉस्पिटलमध्ये माझी मुलगी आली होती, माझं ऑपरेशन झालं त्यावेळेला मुलगी आली होती आणि जेवण आमचं बाहेरून घेत होतो आम्ही, पण शिवाय देणं ते अपशब्द ओरडणं फोनवरती करणं हे अजे भाभी आहेत ना, आणि जेवण करायचं नाही, कुठलंच द्यायचं नाही, जेवण तर नाही देत, नका देऊ तुम्ही, तुमच्यासाठीच मी करतोय, काय मी उद्या मला हे मिळालं तर मी घेऊन जाणार नाही कुठं, मुलींना येऊन द्यायचं नाही, मुलींना बोलून द्यायचं नाही घरात, जावयांना फोनवरती बोलायचं, जावयांनी काय करायचं, त्यांनी आम्हाला वाटून केलं, त्यांनी मला देखील 24 वर्ष लग्नाला जावी आणि लग्नाचं म्हणजे मला त्या जावयांनी माझं वाटून केलं माझं, अरे पण त्या 24 वर्षाची मुलं आहेत सगळी सुट्ट्या व्यवस्थित आहे आणि आता त्यांची काय नावानं बोलायची, आमची नात आहे त्या नातीला वाटेल ती बोलायची, ते गरोदर आहे ते म्हणजे अडकलं मरल ती म्हणलं पोरग तिचे म्हणजे असं होईल ती इतक्या खालच्या लेवलला बोलत राहते ती पाहिजे।
सर आपने अपनी बहू का नाम लिया तो आपका बेटा कुछ नहीं बोलता?
त्यामुळे तो काय घडतंय सगळं, तो तिचा वाटी तो मिंदा झालाय, ती ज्याप्रमाणे बोलत असेल तो हा वागत असतो।
तो ये घर किसके नाम पे है?
एकत्र कुटुंबातलं घर आहे, चौका भावांच्या नावावर फ्लॅट खरेदी केलेला आहे, चौकाच्या नावावर, ते काय म्हणत नाही की तुम्ही बाहेर जा म्हणून।
अंकल आप मैंने सुना की आपके ऊपर हात उठाया गया था?
मुलाने मारलं एकदा, 2 वेळा मुलाने मारलं, एकदा सुन तर काय तो धरतो आणि ती मारत राहत, तिने मला खाली पाडलं की उराव बसायचं ती मारत राहत मग हाताने, हे चालू आहे।
इनकी बहू ने इन्हें पैर लगा के सीढ़ी से गिरा दिया था, इन पे रिमोट फेंका गया, इन्हें इनकी वाइफ की डेथ के बाद कितने टाइम तक अब तक खाना नहीं दिया गया, ये बाहर से टिफिन मंगाते हैं तो उस टिफिन वाले पे भी इनकी बहू ने चिल्लाया और पता नहीं क्या क्या। तो सर आप क्या कानूनी कार्यवाही करने वाले हैं? अभी
नोटिस कोर्टात दाखल केलेली केस, कलेक्टरने अर्ज केला होता, कलेक्टरने सांगितलं की कोर्टात करावं लागेल, म्हणून कोर्टात केस दाखल केलेली, कोर्टात केस दाखल केल्यानंतर मी माझ्याविरुद्ध पोलीस कमिशनरला एक तक्रार अर्ज दिला, तक्रार त्यांनी बोलवलं तिथं, मी केलो चौकशी करायसाठी, काय माझी चौकशी, ठीक आहे म्हणलं, ती म्हणजे सुन बारीक, म्हणजे नाही मी एकटा झालो, मग मी माझ्याविरुद्ध तक्रार केली असं मी सांगताय, तर ती माझ्याबरोबर कशी, ती 14/8/18 माझ्याविरुद्ध पोलीस आयुक्ताकडे तक्रार केली होती, साचऱ्याकडून होणाऱ्या छळा, मानसिक शारीरिक छळाबाबत, तर मी तिथे म्हणलं त्यांनी बोलवलं केलं, तर तिला फोन केला तर ती म्हणली नाही आज मला वेळ नाही, तर मी नाही येणार, त्यांनी सांगितलं की मी ती केस तुमच्या अर्ज दप्त्यात दाखल केली, करा म्हणजे तुम्हाला काय करायची, म्हणजे मी गेलो तिथे आणि त्याची कॉपी आणलेली, मी कॉपी इथं पोलीस स्टेशनला दिली आणि त्याच्यानंतर ही एक केस दाखल केली, त्या केसमध्ये ही बी कॉपी दिलेली आहे आणि हे म्हटल्यानंतर त्या पोलिसांच्याकडे गेले, पोलीस आयुक्ता तक्रार अर्ज केला, तक्रार अर्ज मध्ये ती आली नाही, मग आम्ही त्याची कॉपी आणली, वकिला मार्फत नोटीस दिली केले करायचं।
तो अंकल आप फाइनेंशियली फिर कैसे करते हैं?
आम्ही पेन्शन आहे म्हणून ते माझे जपतो मी।
इतना कुछ झेलने के बाद भी इनके चेहरे पे मुस्कुराहट है। कुछ 2-3 दिन पहले ऐसा हुआ, आई वॉज टॉकिंग टू माई डैड एंड आई टोल्ड देम कि बस अब बहुत हो गया, अब आप लोग इधर शिफ्ट हो जाओ। यू नो हम सबकी लाइफ में एक मोमेंट आता है जहां आपको लगता है कि बस नाउ आई नीड टू टेक केयर ऑफ माई पेरेंट्स, अब मैं इतना बड़ा हो गया हूँ या अब मेरी जिम्मेदारी बनती है कि वो मेरे साथ रहें, एंड कहीं ना कहीं लगता है कि अब उन्हें मेरी जरूरत है। एंड टू एवरीबडी, जो भी बच्चे मुझे सुन रहे हैं, जो भी औलादें सुन रही हैं, जैसे मैंने कहा फिर से कहूँगा, आपके माँ बाप का आज आपका कल होगा। आज वो बूढ़े हैं, कल आप बूढ़े होंगे, तो ऐसा कुछ मत करिए जो आप खुद नहीं झेल पाएंगे अपने बुढ़ापे में। बजाते रहो।
पराए